आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात उद्या 58 मतदारसंघात मतदान, तयारी पूर्ण। 7व्या टप्प्याच्या प्रचाराला वेग, प्रधानमंत्र्यांची शिमला इथं प्रचारसभा। पुण्याच्या एफटीआयआय मधल्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्याच्या लघुपटाला कान चित्रपट महोत्सवात लसिनेफ पुरस्कार जाहीर। डोंबिवली कारखाना स्फोटातल्या मृतांची संख्या 11। आणि आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी 7:30 वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पात्रता फेरीचा दुसरा सामना रंगणार। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्याच्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे। 6 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 58 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार आहे। यात उत्तर प्रदेशातल्या 14, हरियाणातल्या 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी 8, दिल्लीतल्या 7, ओदिशामध्ये 6, झारखंडमध्ये 4 आणि जम्मू काश्मीरमधल्या 1 जागेचा समावेश आहे। एकूण 889 उमेदवार या 6व्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यासाठीचं मतदान उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत होईल। निवडणुकीच्या 7व्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतलाय। या टप्प्यात 8 राज्यांमधल्या 57 लोकसभा मतदारसंघात येत्या 1 जून रोजी मतदान होईल। भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशात सिमला इथं प्रचारसभा घेतली, त्यानंतर ते आज पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहेत। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज उत्तर प्रदेशातल्या बलिया आणि सोनभद्र जिल्ह्यात प्रचार करतील, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज सिमला इथं रोहडू गावात प्रचार फेरीत सहभागी होणार आहेत। पुण्याच्या एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्यानं दिग्दर्शित केलेल्या सनफ्लॉवर्स व द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटाला 77व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा लसिनेफ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झालाय। या चित्रपटाचं कथानक कर्नाटकातल्या लोककथेवर आधारित आहे। याचं चित्रीकरण सूरज ठाकूर, संकलन मनोज भी आणि ध्वनी संयोजन अभिषेक कदम यांनी केलंय। जगभरातल्या 555 चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधून आलेल्या 2263 लघुपटांमधून निवड झालेले 18 चित्रपट या पुरस्काराच्या स्पर्धेत होते। पुण्यामध्ये खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 146व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला। लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संचलनाचं निरीक्षण केलं। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 146व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात पार पडला। हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सतप्रकाश बन्सल या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। एकूण 205 कॅडेट्सना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली। यामध्ये 17 परदेशी कॅडेट्सचा समावेश होता। रशियामधल्या विविध अमेरिकन मालमत्ता आणि संपत्ती जप्त करण्याच्या आदेशावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली। या आदेशानुसार रशियातल्या केंद्रीय बँक आणि संस्थांना अमेरिकन संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयीन कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आलाय। या संपत्तीची ओळख पटवण्यासाठी एक आयोग नेमण्यात येणार आहे। संपत्ती जप्तीसाठी येत्या 4 महिन्यात कायदा तयार करण्याचे आदेश दिले आहेत। याआधी एप्रिल महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनच्या पुनर्वसन आणि आर्थिक मदतीसाठी अमेरिकेत असलेली रशियाची 5 अब्ज डॉलर्सची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार प्रशासनाला देण्याच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली होती। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथल्या औद्योगिक वसाहतीत काल झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 11 पोचली आहे, तर स्फोटात 60 पेक्षा जास्त जण जखमी झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबाला 5,00,000 रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. तसंच या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सध्या केवळ 10.67% पाणीसाठा शिल्लक आहे. हवेतल्या वाढत्या उष्म्यामुळे तलावांमधल्या पाण्याचं वेगानं बाष्पीभवन होतंय. मान्सूनचं आगमन लांबलं तर मुंबईवर पाणी टंचाईचं सावट राहील असा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला बंदरात काल रात्री एक नौका उलटून झालेल्या अपघातात 2 नावाड्यांचा बुडून मृत्यू झाला. नौकेत एकूण 7 नावाडी होते. यापैकी 3 जण पोहत किनाऱ्यावर पोचले. 2 जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. पापुआ न्यूगिनीच्या दुर्गम भागात आज भूस्खलन झाल्यामुळे अंदाजे 100 जण मृत्यूमुखी पडले. इंगा प्रांतातल्या काओकलम गावात हे भूस्खलन झाल्याचं ऑस्ट्रेलियन वृत्तसंस्थेनं म्हटलंय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं यात म्हटलंय. युक्रेनमधल्या ईशान्येकडच्या खार्किव शहरावर रशियानं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आज 7 जण ठार तर 21 जण जखमी झाले. रशियन सैन्यानं युक्रेनवर सुमारे 15 क्षेपणास्त्र डागल्याचं खार्किव प्रशासनानं म्हटलंय. नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढल्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असून येत्या 2 दिवसात तो दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटांचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. देशाच्या अनेक भागात सध्या उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रात कोकण परिसरात आणि आसाममध्ये आज उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये येत्या सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी तीव्र स्वरूपाची तर उत्तर प्रदेशाच्या काही भागात अतितीव्र स्वरूपाची उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. त्यामुळे केरळ आणि लक्षद्वीपमध्ये उद्यापर्यंत सोसाट्याचे वारे वाहतील आणि अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागानं एर्नाकुलम आणि त्रिचूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. तर वायनाड, इडुक्की आणि पथनामथिट्टा या डोंगराळ जिल्ह्यांसह 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलाय. भारतीय बॅडमिंटनपटू आणि 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूनं मलेशियन मास्टर्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. आज सकाळी कोलालंपूर इथं झालेल्या सामन्यात तिनं चीनच्या हान हुईचा 21-13, 14-21, 21-22 असा पराभव केला. महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात मात्र भारताच्या अश्मिता चलिहा हिला चीनच्या झांग यी मान हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत किरण जॉर्जचं आव्हान संपुष्टात आलं असून पुरुषांच्या दुहेरीत साई प्रतीक आणि कृष्णा प्रसाद गर्ग यांचाही काल पराभव झाला. भारतीय दिव्यांग थाळीफेक पटू मोनू गंगासनं काल जपानमधल्या कोबे इथं झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 34.7 मीटरचा पल्ला गाठत पॅरिस पॅरालिम्पिकसाठी आपलं स्थान निश्चित केलंय. मात्र अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानल्यानं मोनू पदक जिंकू शकला नाही. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी 7:30 चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पात्रता फेरीचा दुसरा सामना होणार आहे. सनरायझर्स हैदराबादनं याआधीचे 17 सामने जिंकले असून राजस्थान रॉयल्सला 10 सामन्यात विजय मिळालाय. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाबरोबर खेळेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात उद्या 58 मतदारसंघात मतदान तयारी पूर्ण. 7व्या टप्प्याच्या प्रचाराला वेग, प्रधानमंत्र्यांची सिमला इथं प्रचारसभा. पुण्याच्या FTII मधल्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्याच्या लघुपटाला कान चित्रपट महोत्सवात लसिनेफ पुरस्कार जाहीर. डोंबिवली कारखाना स्फोटातल्या मृतांची संख्या 11. आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी 7:30 चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पात्रता फेरीचा दुसरा सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.